आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलीडेस यांच्या द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलीडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळपास दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असून उभय देशांमधील विश्वास अधिक दृढ झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी है. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलीडेस यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोडुली यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत. निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला ठसा उमटवत आहे. नवीन उद्योग, तंत्रज्ञान आणि डाटा सेंटर आधारित व्यवसाय उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र ही एक मजबूत परिसंस्था बनत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये इमॅजिनेक्स 2026 या कार्यक्रमात मुलाखतीत ते बोलत होते. 2015 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे 14 लाख कोटी रुपये होती, जी आज 54 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे 2030 $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगाने सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधील प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणुकी निवडणूक आयोगाने आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते CV षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठी 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्याने मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी यावेळी केलं. देशभरात गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक परीक्षांचे पेपर फुटले. त्यातही नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील तर त्याला केंद्र सरकारच जबाबदार असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं केली. संवेदनशील पदांवर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी दिसत नाही. डिझेल पेट्रोलचा तुटवडा, खतांचा अपुरा साठा अशा अनेक समस्यांचा देश सामना करत आहे. मात्र सरकारचं लक्ष तरुणांचे ट्विटर हँडल बंद करण्याकडे असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज नागपूर शहरात जोरदार आंदोलन केलं. नागपूर शहरातल्या व्हरायटी चौकात मेलोडी चॉकलेटचं वाटप तसंच जोरदार घोषणेबाजी करत आंदोलनकर्त्यांनी यावेळी सरकारची खिल्ली उडवली. पेट्रोल डिझेल तसंच गॅस सिलेंडरसह दैनंदिन गरजेच्या वस्तू महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्याबद्दलचा रिजेक्टेड माल हा शेरा म्हणजे संसदीय लोकशाहीबद्दलचं अज्ञान असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. अशा प्रकारचा आरोप करून फडणवीस यांनी त्यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड केली असल्याचं सावंत यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र या महिलांचा मृत्यू एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी झाला की वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कविता मुहुर्ले, अनिता मुहुर्ले, सुनीता मुहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक आर एम रामानुजन यांनी सांगितलं. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वनविभागानं केलं असून कोणती संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असं सांगितलं आहे. मुंबई अॅक्वा मेट्रो लाईन 3 आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे सुमारे अर्ध्या तासासाठी बंद पडली होती. यासंदर्भात मेट्रो प्रशासनानं कोणतीही घोषणा न केल्यानं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मेट्रो सेवा बंद पडल्याबाबत कोणतीही उद्घोषणा केली जात नसल्याने अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. हा बिघाड दुरुस्त केला असून आता ही सेवा सुरळीत सुरू झाल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. मात्र हा बिघाड नेमका कशामुळे झाला याचा उल्लेख केलेला नाही. मुंबई विद्यापीठाच्या बीएमएस अभ्यासक्रमाच्या 3र्या वर्षाचा अर्थात 6व्या सत्राचा निकाल काल जाहीर झाला. या निकालाची टक्केवारी 83.47% इतकी असल्याचं मुंबई विद्यापीठानं कळवलं आहे. विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट भारतीय हवामान विभागानं दिला आहे. दिल्ली, हरियाणा आणि चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, राजस्थान, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर पश्चिम बंगाल, ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलीडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणीच्या मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
Thank you.